विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अरणगाव इथं शास्त्रीय पद्धतीने लागवड केलेल्या गव्हाच्या रोपाची उंची 5 फूट झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत केलेल्या या प्रयोगाची कृषी विभागानं दखल घेत राज्यस्तरीय कृषी स्पर्धेत नोंद केली आहे. पिकाच्या वाढीवरून एका एकरातून 30 ते 32 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. योग्य हवामान आणि काढणीपर्यंत पिकाची काळजी घेतल्यास हा अंदाज प्रत्यक्षात येऊ शकतो असं कृषी तज्ज्ञांचं मत आहे. शेतकरी लेंडे यांनी गोल्ड 71 या उच्च उत्पादक जातीची निवड करून 1 एकर क्षेत्रात 26 किलो बियाण्याची पेरणी केली. त्यानंतर तज्ज्ञ कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं. धोरण निर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुंत समजून तरुणांनी राजकीयदृष्ट्या कुशल, प्रशासन जाणकार आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनवण्यासाठी महाविद्यालय परिसरातूनच एक नवी पिढी निर्माण होऊ शकते असं मत लोकसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 15व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 21व्या शतकात कॅम्पसमधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर एआय नैतिकतेशी जुळवून घेतलं पाहिजे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागानं दिली आहे. समाज माध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं भासवणारी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसंच महापालिकेच्या नावानं बनावट नियुक्तीपत्र, उमेदवारांची यादी देखील प्रकाशित केली जात आहे, परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आल्या नसल्याची माहिती प्रशासन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊनच तिची खातरजमा करावी असं आवाहन प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी केलं आहे. गरीब, गरजू, मजूर, वस्ती भागातील नागरिकांसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं पृथ्वी मोबाईल क्लिनिकचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या 5 रुपयात आरोग्य तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमातील 111 शिबिरांमधून आजवर 10,000 पेक्षा जास्त रुग्णांना लाभ झाल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी दिली आहे. सध्या पुण्यातील 60 ठिकाणी ही आरोग्य सेवा दिली जात आहे. एमआरआय आणि सीटी स्कॅन यांसारख्या तपासण्या मोफत केल्या जात आहेत. तसंच गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जात आहे. प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत. गरजूंना दर्जेदार उपचार मिळावेत या भावनेतून रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून 25 लाख रुपयांच्या स्वखर्चानं हा अद्ययावत व्हॅनिटी दवाखाना निर्माण केला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पीटीपी ऍप कारवाईतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत आयोजित या कार्यक्रमात पीटीपी ऍपद्वारे सर्वाधिक वाहतूक नियमभंग नोंदवणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात आला. आतापर्यंत 93,190 नागरिकांनी ऍपचा वापर केला असून 1,81,555 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 1,32,485 प्रकरणांची पडताळणी करून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी पीटीपी ऍपचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी गुगल मॅपच्या सहाय्यानं ट्रॅफिक क्युअर हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. त्यामुळे पुणे शहरातील प्रमुख तसंच अंतर्गत रस्त्यांवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी याबाबत प्रत्यक्ष वेळेत माहिती प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गुगल मॅपच्या सहाय्यानं वाहनांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी चौकातील सिग्नलची वेळ ठरवली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या सॉफ्टवेअरचं सादरीकरण पोलीस आयुक्तालयात करण्यात आलं. पुणे शहरातील मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत तरंगणारा प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल आणि अन्य प्लास्टिक साहित्य अडवण्यासाठी नदीपात्रात ट्रॅश बॅरियर बसवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. बाबा भिडे पुलाजवळ एका खासगी संस्थेनं राबवलेल्या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर असे बॅरियर उभारण्याची योजना आखली जात आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे उद्या पुण्यात ज्येष्ठ लेखिका अभिनेत्या ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवलेखक कथा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे अशी माहिती साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ मंदा खांडगे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.